नमस्कार मित्रांनो, मोबाईल आणि करिता मी योगेश आणि आमचा आजचा विषय आहे राजकीय पक्षांना देणाऱ्या देणग्या वाटत आहे आणि लोकसहभागी कमी होत आहे. राजकीय पक्षांच्या निधीच्या स्रोत जाण्याच्या घरण्याचा अधिकार नागरिकांना नाही. सरकारच्या वतीने त्यांनी वकील म्हणजे सॉलिसिटर जनरल आर रमणी यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे. प्रश्न हा पडतो की जेव्हा सर्व काही ठीक आहे तेव्हा देणग्यासाठी संबंधित माहिती लोकांसोबत शेअर करण्याला काय हरकत आहे. एखाद्या राजकीय हितचिंतक आणि भ्रष्टाचारावर हल्ला करणारे राजकीय पक्षाचे सरकार आपल्या पक्षाला देणगी देणारे लोक कोण आणि काय जनतेसमोर याच्या पारदर्शी रूपानं समोर आलेलं पाहिजे. आज ह्याच विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्यासोबत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे महासचिव नरेश निमजे सर दिलेले आहेत. सर, मोबाईल आणि आपला हार्दिक स्वागत आहे. सर,
खूप खूप धन्यवाद योगेश भाई.
सर, राजकारणातील चंदेचे महत्व आणि जनतेची कमी होती सहभागिता का पाहत असत?
विषय असा आहे की आपला देश हा लोकतांत्रिक आहे आणि लोकशाही मार्गाने चालत आहे आणि लोकशाहीमध्ये जनता ही ह्या देशाची मालक आहे. पण स्वातंत्र्यानंतर ह्या देशाचे चित्र पूर्णपणे बदललेलं आहे आणि ह्या राजकारण्यांनी जे मालक आहे त्यांना कसं गुलाम बनवता येईल हे स्वातंत्र्यानंतर यांनी याच्यावर काम करणं सुरू केलेलं आहे. म्हणून त्यांनी जनतेला गुलाम बनवण्यासाठी त्यांना पैशाचं आमिष देणे, त्यांना दारू पाजणे, त्यांना मटण चारणे, त्यांना वेगवेगळ्या कामातून त्यांना बायासुद्धा पुरवणे, ह्या सगळे धंदे करून यांनी जनतेला एक प्रकारे आपल्या ताब्यात घेण्याचं काम केलेलं आहे. आणि पैशातून सत्ता आणि सत्तेमधून पैसा असं चित्र जवळपास तयार झालेलं आहे. लोकशाहीचा अर्थ आहे की लोकांनी जे त्यांच्या कामासाठी निवडून दिलेले उमेदवार आहे त्यांच्या अडचणी म्हणजे त्यांना ज्या अडचणी येते आणि जे त्यांचे मूलभूत गरजा आहे त्याचा आवाज बुलंद करण्यासाठी आपला एक प्रतिनिधी संसदेत पाठवायचा जो आपला सेवक राहील असं ते होतं. पण तिथे गेल्यावर सत्तेत गेल्यावर यांना तिथलं जे ग्लॅमर आहे त्यामध्ये हे पूर्णपणे मिसळून गेले आणि जनतेकडे यांनी दुर्लक्ष करण्याचं काम केलं. हे बघा, जनतेला त्यांच्या सोयीसाठी एक चांगला उमेदवार पाहिजे राहते आणि त्यासाठी जनता सुद्धा स्वतःच त्यांना निवडणुकीसाठी जो खर्च येते तो पुरवून त्यांना विजयी करू शकते. पण ह्या राजकारण्यांनी सत्ता आपल्याकडे नेहमीसाठी कायम राहावी यासाठी अपराधिक लोकांना किंवा अशा बेईमान लोकांना त्यामध्ये स्थान दिलं आणि ह्या देशाचं लोकशाहीचं पूर्ण चित्र बदलून टाकलेलं आहे. अशा प्रकारची सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळेल.
सर, सरकारकडने जे वकील आहे सॉलिसिटर जनरल आर रमणी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये दिलेलं आहे की देशाची जनतेला राजकीय स्रोतांचे स्रोतचे जाणून घेण्याचे अधिकार नाही. जे चंदेची जानकारी आहे त्याला जाण्याचे अधिकार नाही. तर ह्या बयानावर काय तुमचं वक्तव्य आहे?
हे साफ चुकीचं आहे. जेव्हा घटनेने जनतेला मालक बनवलेला आहे तेव्हा मालकाला पूर्ण जाणून घेण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये जनता मालक आहे ना. तुम्ही मतदान करता म्हणजे जनता तुम्हाला तिजोरीची चाबी सोपून राहिलेली आहे की बाबा तू आमचा सेवक आहे आणि आमच्यासाठी तुला कामं करायचे आहे. पण मालकापासून नोकर जर काही लपून राहिला तर याचा अर्थ त्यामध्ये काहीतरी घोळ आहे. आणि सीजेआय कडनं ही अपेक्षा नव्हती. त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे की जनता जेव्हा मालक आहे तेव्हा त्याला पूर्णपणे माहिती असायला पाहिजे. ह्या जनतेला 140 करोड जनतेला त्यांचे प्रतिनिधी काय करून राहिले आणि त्यांनी टॅक्सच्या रूपाने जो पैसा तिजोरीत जमा केलेला आहे त्याचा कसा उपयोग हे राज्यकर्ते करत आहे याची जानकारी त्यांना पाहिजेच. तर हे तर फार म्हणजे हे स्टेटमेंट कसं काय आलं हे कळायला काही मार्ग नाही.
सर, देशाचे सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड सरांनी निर्वाचन आयोगला सर ह्याच बद्दल निर्देश देऊन याची त्वरित मागणी केली आहे की चंदेची जानकारी मागितली आहे. सर, ह्या प्रक्रियेला कसे पाहता सर?
चंद्याची जानकारी यांनी मागितली आहे ते मागायलाच पाहिजे आणि तिला पब्लिश करायला पाहिजे. बघा, हे व्यापारी जे आहे हे मोठे मोठे जे बिझनेसमॅन बनलेले आहे हे स्वतःच्या बळावर नाही बनलेले, यांना कंझ्युमर पाहिजे राहते त्यांचा बिझनेस वाढायसाठी, ती जनता आहे. आपण प्रत्येक गोष्ट विकत घेतो आणि त्यावर टॅक्स सुद्धा देतो, त्यामुळे त्या बिझनेसमॅनलाही फायदा होतो आणि टॅक्सच्या रूपाने गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये सुद्धा पैसा जातो. तर याचे एकटे मानकरी तो बिझनेसमॅन नाही आहे, पण करोडोच्या संख्येमध्ये कंझ्युमर राहिल्यामुळे त्याच्याजवळ खूप जास्त पैसा जमा होतो आणि त्याचे काही त्यालाही काही आमिष देत असेल राज्यकर्ते की बुवा तुम्ही आम्हाला फंड द्या आम्ही तुम्हाला नंतर त्याचं बेनिफिट देऊ. तर हे सगळं चित्र तयार झालेलं आहे. म्हणजे गरीब जनतेला बेनिफिट न देता गरीब जनतेचं मत घेऊन त्या व्यापारी वर्गाला त्याचं बेनिफिट देणं हे एक म्हणजे खूप मोठा हा गुन्हा आहे, अपराध आहे असं मी म्हणेल. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने ती यादी मागवायला पाहिजे आणि ती संपूर्ण ह्या देशासमोर त्याला जाहीर करायला पाहिजे, पब्लिश करायला पाहिजे.
सर, देशातील जनतेचे द्वारा जनताने राजकीय स्रोताचे जो जाणवाचे अधिकार आहे आणि देशात जनता ही सर्वोपरी आहे, पण ह्या तरीकेचे जे बयान आले आहे आज रमणनी सरांचे की यांना अधिकार नाही आणि सर लोकशाहीमध्ये सर जनता सर्वोपरी आहे, तर काय वाटतं की याची सर्व जानकारी जनतेला असलेली पाहिजे?
हा बिलकुल, जनतेला असलेच पाहिजे ना. ह्या लोकशाहीमध्ये सर्व काम जे आहे पारदर्शी असायलाच पाहिजे. 140 करोड जनतेमधून प्रधानमंत्री बनतो, मुख्यमंत्री बनतो, मिनिस्टर बनतो, विधायक बनतो, खासदार बनतो, आमदार बनतो, नगरसेवक बनतो, सरपंच बनतो, ह्या 140 करोड जनतेमधून बनतो. आणि हाच बनला पाहिजे किंवा तोच बनला पाहिजे असं काही लेबल कोणावर लागलेलं नाही. सगळ्यांना अधिकार आहे. आता मोदी साहेब पहा ना, ते तर म्हणायचे की बो मी एक गरीबाचा मुलगा आहे चहा विकत होतो, आणि आज एक गरीबाचा मुलगा सुद्धा चहा विकणारा माणूस सुद्धा जेव्हा ह्या देशाचा पंतप्रधान बनू शकतो त्या, तर हे लोकशाहीमुळे बनू शकतो ना. राजेशाहीमध्ये तर असं नव्हतं. तर राजेशाहीमध्ये त्या व्यक्ती राजाचाच मुलगा हा राजा बनायचा, पण लोकशाहीमध्ये राजाचा मुलगा राजा नाही बनत तर मतपेटीतून राजा तयार होतो. हे लोकशाहीचं महत्व आहे. तर याला टिकवण्यासाठी, लोकशाही मजबूत करण्यासाठी पूर्ण 140 करोड जनतेला काय होत आहे, सरकार काय करत आहे, काय निर्णय घेत आहे, कारण की प्रत्येक निर्णय हा जनतेसाठी राहतो, तर त्याला त्याची माहिती असायलाच पाहिजे, त्याला विचारून निर्णय घ्यायला पाहिजे. पण असं काही होत, सध्याचं चित्र असं आहे की असं काहीच होऊन नाही राहिलं. आणि हे सत्ताधारी लोक आपल्या मनमाने आणि आपल्या सोयीनुसार, म्हणजे पुन्हा सत्ता आता मिळाली आहे तर टिकून कशी राहील यासाठी त्यांचे व्यापारी वर्गाचे जे मोठे मोठे व्यापारी आहेत 2-4 मोजलेले, त्यांच्यासोबत यांचे मैत्री तयारी होते आणि ते असा त्या पैशाचा किंवा त्या फंडाचा असा वापर करतो आणि ते लोकांपासून त्याला माहिती हे जा हा जो काळा भ्रष्टाचाराचा हा जो घोळ सुरू आहे हे जनतेपर्यंत माहीत नाही झालं पाहिजे, म्हणून हे कसं सिक्रेट ठेवता येईल, कसं गुपित ठेवता येईल याचे ते प्रयत्न पूर्णपणे करतात.
सर, कॉर्पोरेटला कॉर्पोरेटाला जो मेंढ्याला जो देणगीच्या कॉर्पोरेट कसा याचा फायदा घेतो सर राजकीय पक्षाकडून?
बघा, जेव्हा एक उदाहरण आहे अदानीचं. 2014 पूर्वी जे एक मोठ्या मोठ्या उद्योगपतींची जी यादी आहे त्यामध्ये हे कुठेच नव्हते, हे 600 नंबरच्या बाहेर होते. आणि जेव्हा मोदी सत्ता मोदीजी आपले प्रधानमंत्री बनले आणि अडाणी आणि मोदी शहा यांचे संबंध काही लपलेले नाहीये, हे गुजरात पासून यांचे संबंध आहे. हा एक अडाणी हा एक छोटा व्यापारी होता, पण त्याने मोदीला सपोर्ट केला इलेक्शन मध्ये, निवडणुकांमध्ये तो त्याला त्यासाठी पैसे खर्च करायचा. तर म्हणून सत्तेत आल्यावर मोदीजी त्यांना फायदा पोहोचवायचे, हे गुजरात पासून चालत आलेलं आहे. म्हणून 2014 मध्ये जो प्रचाराला पैसा लावला तो हा पूर्णपणे अदानीने लावलेला आहे, अदानी आणि अंबानीने लावलेला आहे. म्हणून मोदीजी त्या 2014 मध्ये यांनी हवाई जी यात्रा केली ती 3 लाख किलोमीटरची केलेली आहे. तर हा एवढा पैसा आणि मोठ्या मोठ्या सभा तिथे चेअर्स आणि सगळं VIP त्यांना जेवण हे ते सगळ्या गोष्टी हे यांना पैसा लागतो ना. आणि हा चहा विकणारा माणूस याजो एवढा पैसा आला कुठून? 5-5 रुपयाची चहा विकणारा माणूस एवढा करोडो अरबो रुपये खर्च कसा करून राहिला, हा एक मोठा प्रश्न आहे. तर लोकांनी तार्किक विचार करून हे समजायला पाहिजे. आता लोकांना समजण्याची गरज आहे. बघा, कुठल्याही मोठ्या व्यक्तीच्या मागे लागणं हे ठीक नाही आहे, व्यक्तिवादी नाही बनलं पाहिजे. आणि ते जाणून घेतलं पाहिजे, तार्किक विचार करून जाणून घेतलं पाहिजे की हा एक चहा विकणारा माणूस याचा असा अमाप पैसा कुठून आला, एवढा पैसा हा का बरं खर्च करत आहे? आपल्या जवळ गाडीमध्ये पेट्रोल 1 लिटर आपण पेट्रोल टाकायची आपल्याला आपली सोय नाही राहत, आणि हा विमानाने घरघर घरघर 3 लाख किलोमीटर फिरून राहिलेला आहे. तर लोक जे आहे यांनी यांच्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये कचरा जो झालेला आहे त्याला हळूहळू साफ करण्याची गरज आहे आणि तार्किक विचार करण्याची गरज आहे. जोपर्यंत तार्किक विचार आजचा जो मतदाता किंवा नागरिक आहे तोपर्यंत जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत हा नागरिक होऊ शकत नाही, हा मतदाताच राहील. म्हणून पहा तुम्ही नागरिकाला, ह्या देशाच्या नागरिकाला, मालकाला फक्त मतदाता बनवून ठेवण्याचं पाप हे आता जे सत्ताधारी किंवा हे नेते मंडळी करून राहिलेले आहे, हे लोकशाहीसाठी घातक आहे.
जी सर, तर हे होते नरेश निमजे सर, ज्यांनी मोबाईल वाणीवर राजकीय पक्षांना देणग्या वाढत आहे आणि लोकसहभाग कमी होत आहे ह्या विषयावर आपली प्रतिक्रिया आहे मोबाईल वाणीवर ठेवली. सर, मोबाईल न्यूज समय दिला त्याच्याबद्दल लगेच आभार सर.
खूप खूप धन्यवाद योगेश भाऊ आपले, जनतेपर्यंत आमचे विचार नेण्याचा आपल्या मोबाईल वाहिनी मार्फत जो आपला प्रयोग आणि उपक्रम सुरू आहे याला याची जेवढी प्रशंसा करायची तेवढी कमीच आहे. खूप खूप धन्यवाद आपले
मोबाईल आणि करता आम्ही योगेश.